चिड़ियाघर में समय
डी उर्ज़ाइट इम ज़ू।
एक लड़का चिड़ियाघर जाता है और सीखता है कैसे जर्मन में समय कहते हैं।
Ein Junge besucht den Zoo und lernt, wie man die Uhrzeit auf Deutsch sagt.
वो पता लगाता है कब जानवरों को खाना दिया जाता है।
Findet heraus, wann die Tiere gefüttert werden.
चिड़ियाघर में जानवर भूखे हैं।
Die Tiere sind hungrig im Zoo.
शेरों को कब खाना मिलेगा?
Wann bekommen die Löwen ihr Futter?
हाथी बड़े हैं।
Die Elefanten sind groß.
खाना देने का समय कब है?
Wie viel Uhr ist die Fütterung?
ज़ेब्रा काले और सफेद हैं।
Die Zebras sind schwarz und weiß.
दर्शक 10 बजे आते हैं।
Die Besucher kommen 10 Uhr.
शो 11 बजे शुरू होता है।
Die Show beginnt 11 Uhr.
शीर्षक एक अच्छा स्वागत उत्सव।
Titel: Ein nettes Begrüßungsfest.
विवरण दोस्तों का एक समूह अपनी नई पड़ोसी के लिए एक स्वागत उत्सव का आयोजन करता है और सरल स्वागत और विदाई का अभ्यास करता है।
Beschreibung: Eine Gruppe von Freunden organisiert ein Begrüßungsfest für ihre neue Nachbarin und übt einfache Begrüßungen und Verabschiedungen.
दोस्त शुक्रवार के लिए उत्सव की योजना बना रहे हैं।
Die Freunde planen das Fest für Freitag.
वे उत्सव के लिए कुकीज और पे खरीदते हैं।
Sie kaufen Kekse und Getränke für die Feier.
शुक्रवार को उन्होंने सब कुछ तैयार कर लिया।
Am Freitag haben sie alles vorbereitet.
वे कमरे को गुब्बारों से सजाते हैं।
Sie dekorieren das Zimmer mit Luftballons.
पड़ोसी 5 बजे आती है।
Die Nachbarin kommt 5 Uhr.
दोस्त उनका स्वागत करते हैं।
Die Freunde heißen sie willkommen.
वे आपस में दोस्ताना बात करते हैं।
Sie sprechen freundlich miteinander.
यहाँ संगीत और मज़ा है।
Es gibt Musik und Spaß.
शीर्षक हवाई अड्डे पर विदाई।
Titel: Der Abschied am Flughafen.
विवरण एक परिवार हवाई अड्डे पर एक प्रिय परिवार के सदस्य से विदा हो रहा है जबकि वे अपनी भावनाओं के बारे में बात कर रहे हैं और एक दूसरे का समर्थन कर रहे हैं।
Beschreibung: Eine Familie verabschiedet sich am Flughafen von einem geliebten Familienmitglied, während sie über ihre Gefühle sprechen und sich gegenseitig unterstützen.
परिवार हवाई अड्डे पर खड़ा था और इंतजार कर रहा था।
Die Familie stand am Flughafen und wartete.
बच्चों ने अपने पिता का हाथ पकड़ा।
Die Kinder hielten die Hand ihres Vaters.
माँ दुखी नजर आई।
Die Mutter sah traurig aus.
पिता ने स्थिति को हल्का करने के लिए मुस्कुराया।
Der Vater lächelte, die Situation aufzulockern.
परिवार ने अपनी यादों के बारे में बात की।
Die Familie sprach über ihre Erinnerungen.
उन्होंने अपने सबसे अच्छे समय को एक साथ याद किया।
Sie erinnerten sich an ihre schönste Zeit zusammen.
सूची में बर्लिन की उड़ान दिखाई दी।
Die Anzeigetafel zeigte den Flug nach Berlin.
वो खुश और साथ ही दुखी महसूस कर रहा था।
Fühlte sich glücklich und gleichzeitig traurig.
मेरा सामान्य दिन।
Mein typischer Tag.
एक युवा पेशेवर अपने सामान्य कार्य दिवस का वर्णन करता है और उन दैनिक गतिविधियों का जो उसके जीवन को निर्धारित करती हैं।
Ein junger Berufstätiger beschreibt seinen typischen Arbeitstag und die täglichen Aktivitäten, die sein Leben bestimmen.
मैं हर सुबह 6 बजे उठता हूँ।
Ich wache jeden Morgen 6 Uhr auf.
फिर मैं अपना चेहरा धोता हूँ और दांत ब्रश करता हूँ।
Dann wasche ich mein Gesicht und putze mir die Zähne.
नाश्ता मेरे लिए महत्वपूर्ण है।
Frühstück ist wichtig für mich.
मैं अक्सर अंडे और ब्रेड खाता हूँ।
Ich esse oft Eier und Brot.
नाश्ते के बाद मैं काम के लिए तैयार होता हूँ।
Nach dem Frühstück mache ich mich bereit für die Arbeit.
मैं बस से काम पर जाता हूँ।
Ich gehe mit dem Bus zur Arbeit.
मेरा कार्यस्थल बहुत सुखद है।
Mein Arbeitsplatz ist sehr angenehm.
मैं दिन में विभिन्न परियोजनाओं पर काम करता हूँ।
Ich arbeite an verschiedenen Projekten tagsüber.
काम के बाद मैं अक्सर किताबें पढ़ता हूँ।
Nach der Arbeit lese ich oft Bücher.
शाम को मैं संगीत के साथ आराम करता हूँ।
Am Abend entspanne ich mich mit Musik.
सोने से पहले मैं कुछ पन्ने पढ़ता हूँ।
Bevor ich ins Bett gehe, lese ich noch ein paar Seiten.
अंत में मैं सोने जाता हूँ।
Schließlich gehe ich schlafen.
स्वास्थ्य जांच।
Gesundheitscheck.
एक व्यक्ति डॉक्टर के पास स्वास्थ्य जांच के लिए जाता है और विभिन्न शरीर के अंगों और उनके लक्षणों का वर्णन करता है।
Eine Person besucht den Arzt für eine Gesundheitsuntersuchung und beschreibt verschiedene Körperteile sowie ihre Symptome.
वो थका हुआ महसूस कर रहा है और उसके सिर में दर्द है।
Fühlt sich müde und hat Kopfschmerzen.
डॉक्टर उससे उसकी खाने की आदतों के बारे में पूछता है।
Der Arzt fragt ihn nach seinen Essgewohnheiten.
वो बताता है कि वो अक्सर फास्ट फूड खाता है।
Er gibt an, dass er oft fast food isst.
Doktor usse adhik sabjiyan khane ki salah deta hai.
Der Arzt rät ihm, mehr Gemüse zu essen.
Wo poochta hai ki kya koi vishesh poshan sambandhi supplement hain jo uski madad kar sakte hain.
Er fragt, ob es spezielle Nahrungsergänzungsmittel gibt, die ihm helfen können.
Doktor usse santulit ahar ke mahatva ko samjhata hai.
Der Arzt erklärt ihm die Bedeutung einer ausgewogenen Ernährung.
Satr uski jeevanshaili mein sudhar ke liye sujhavon ke saath samapt hota hai.
Die Sitzung endet mit Tipps zur Verbesserung seiner Lebensweise.
Mausam ki bhavishyavani.
Die Wettervorhersage.
Ek mausam vigyani agle saptah ke liye mausam ki bhavishyavani samjhati hai aur vibhinn mausam sambandhi ghatnaon par charcha karti hai.
Eine Meteorologin erklärt die Wettervorhersage für die nächste Woche und diskutiert die verschiedenen Wetterphänomene.
Mausam vigyan ke anusar aane wale saptah mein tapman badhne wala hai.
Die Meteorologin zeigt auf, dass die Temperaturen in der kommenden Woche steigen werden.
Iske alawa kuch bauchhare hongi jo sthiti ko aur bhi jatil banayengi.
Zudem wird es einige Gewitter geben, die die Situation noch komplizierter machen.
Mausam vigyani yeh batate hain ki vibhinn kshetron mein barish ke liye aasha ki jati hai.
Die Meteorologin weist darauf hin, dass Regenfälle in verschiedenen Gebieten erwartet werden.
Iske alawa sthaniya mausam sambandhi chetavniyan jari ki jayengi taki logon ki suraksha sunishchit ho sake.
Außerdem werden örtliche Unwetterwarnungen ausgegeben, um die Menschen zu schützen.
Besuchen Sie unsere App unter synapsenlingo.de.